आजपासून 50 वर्षांनी। प्रकरण दुसरे, भाऊसाहेबांचा परिचय। आनंद भुवनात चिंतामणराव राहायला आल्याबरोबर त्यांना भेटायला जे काही लोक प्रथम प्रथम गेले त्यातच मुळी आनंदराव हे एक होते। त्यांचा पहिल्यापासूनच तेथे जाण्याचा हेतू होता, पण अगदी अखेरपर्यंत आपण जाणार नाही असे ते बायकोला म्हणत होते। आणि ते सकाळी भेटून आले होते तरी सुद्धा संध्याकाळपर्यंत त्यांनी घरात कोणालाच ही वार्ता कळवली नव्हती। आणि अखेर त्यांनी ती बातमी घरात दिली तीही मोठ्या चमत्कारिक व मजेदार तऱ्हेने। त्यांची दुसरी मुलगी ताराबाई आपल्या गुलाबी पोलक्यावर काही फीत लावीत दिवाणखान्यात बसली होती। तिला उद्देशून आनंदराव म्हणाले, काय ग तारे, ही असली फीत आवडते का पण चिंतामणरावांना? सीताबाई व दुसऱ्या मुली तेथेच होत्या। सीताबाई जरा चिडून एकदम म्हणतात, त्यांना काय आवडतं ते आम्हाला कसं कळणार? आमची त्यांची जर भेटच होत नाही तर? ताराबाई म्हणाली, ते का बरं आई, आपली त्यांची गाठ आत्ता आपल्या वार्षिक संमेलनाच्या वेळी झालीच पाहिजे, हे नाही का तुझ्या लक्षात आलं? तेथे आपली ओळख करून देण्याचं सारजाबाईंनी कबूल सुद्धा केलं आहे। सीताबाई म्हणाल्या, मला नाही वाटत सारजाबाई तसं करतील असं, त्यांच्या त्यांना दोघी पुतण्या उजवायच्या आहेतच। सारजाबाई मोठ्या आपस्वार्थी आणि ढोंगी आहेत, माझं तर त्यांच्याविषयी मुळीच चांगलं मत नाही। आनंदराव म्हणाले, माझे सुद्धा नाही, म्हणूनच तुम्ही त्यांच्या भरोश्यावर राहत नाही हे तर फार चांगले। यावर सीताबाई काहीच बोलल्या नाही, पण अगदी स्वस्थ राहावे ना म्हणून त्या एका मुलीवर ताशेरा झाडू लागल्या। अशी खो खो खोकू नको हिरे, जरा कृपा कर माझ्यावर आणि माझ्या या डोक्यावर, तू अगदी त्याच्या चिंधड्या चुडवते आहेस। आनंदराव म्हणाले, हिरीला बेटीला केव्हा खोकावे हे देखील समजत नाही, भलत्याच वेळी खोकत राहते आपली। हिरी तिरसटपणाने उद्गारली, मी काय आपल्या करमणुकी करता मुद्दाम खोकते वाटत? आनंदरावांनी तिकडे दुर्लक्ष करून मध्येच विचारले, कधी आहे ग तारे ते आपले वार्षिक संमेलन? ताराबाई म्हणाली, उद्या 15 दिवशी। यावर सीताबाई म्हणाल्या, हो खरच, पण सारजाबाई गावाला गेल्या आहेत त्यामुळे अजून 10-12 दिवस परत येणार आहेत कुठे? मग त्या कशी आपली आणि चिंतामणरावांची ओळख करून देणार? आनंदराव म्हणाले, असे का? तर मग तुम्हीच तिची आणि त्यांची ओळख करून द्या म्हणजे झाले। सीताबाई म्हणाल्या, अशक्य, अगदी अशक्य, आमचीच आधी ओळख होईना तर म्हणे तुम्हीच तिची ओळख करा, असं कसं एखाद्याला अगदी छळावं बाई? आनंदराव म्हणाले, बरे राहिले आमचे बोलणे, पण हे पहा, तुम्ही तिची ओळख चिंतामणरावांची नाही करून दिली म्हणून ती काय झाल्याशिवाय राहते, दुसरे कोणीतरी करून देईलच। तर मग मी म्हणतो मी स्वतःच त्यांची आणि तिची ओळख करून देईन, म्हणजे ती माझे उपकार तरी मानेल। सर्व मुली वडिलांकडे आश्चर्याने पाहू लागल्या। सीताबाई फक्त भलतच काहीतरी इतकंच बोलल्या। आनंदराव म्हणाले, भलतेच, यात काय भलतेच आहे बुवा? कसे काय ग मथुरे, तू मोठे मोठे ग्रंथ वाचित असतेस आणि उतारे उतरून घेत असतेस, तुझ्या वाचण्यात आले आहे का काही यातले? मथुरीची इच्छा यावर काहीतरी फार सुंदरसे बोलावे अशी होती, पण काय बोलावे ते तिला एकदम सुचेना, ती जुळवा जुळव करीत होती। इतक्यात आनंदराव म्हणाले, मथुरी जरा डोक्यात जुळवते आहे तोवर आपण चिंतामणरावांविषयी बोलूया। त्यामुळे चिडून जाऊन सीताबाई म्हणाल्या, मला भाई आता अगदी वीट आला त्या चिंतामणरावाचा। आनंदराव म्हणाले, अरे रे, मला आता फार वाईट वाटू लागले आहे, पण मला आपण आधीच का नाही बरे सांगून ठेवलेत? आज सकाळीच जर मला आपणाला वीट आल्याचे कळले असते तर मी सकाळी खासच नसतो गेलो त्यांना भेटायला। छे छे, हे अगदी गैर झाले, पण आता कसे बरे करावे? मी तर सकाळीच त्यांना भेटून सुद्धा आलो, पण आता तुमचा व त्यांचा परिचय कसा जुकणार? हे ऐकून सगळ्या जणी आश्चर्यचकित झाल्या, आणि तोच तर मुळी आनंदरावांचा हेतू होता। सीताबाईंना तर सगळ्यांपेक्षा जास्त आश्चर्य वाटले, तरी पण त्या आश्चर्याचा पहिला भर ओसरल्यावर त्या म्हणू लागल्या, मी पहिल्यापासून हे असं होणार हे ताडलंच होत। नंतर थोड्या वेळाने त्या आनंदरावांना म्हणाल्या, वा 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 वा, आपण किती बरं ही उत्तम गोष्ट केलीत, मी आपल्याला तसं करायला मन वळवीन असं मला वाटतच होत, माझी खात्रीच होती की आपलं प्रेम जर मुलींच्यावर इतकं रगड आहे तर अशी उत्तम संधी आपण कशी बरं वाया दौडाल। वा, कितीतरी मला आता बरं वाटतं आहे, आणि काय बाई मऊज तरी सकाळपासून आम्हाला एक शब्द सुद्धा नाही कळू दिला. हा, आनंदराव म्हणाले, हे पहा हिरे, तू आता हवी तेवढी खुशाल खोक. इतके म्हणून बायकोची व पोरींची रगड मौज केली असे वाटून आनंदराव तेथून निघून गेले. ते जाऊन दार लागल्या बरोबर सीताबाई म्हणाल्या, पहा बरं मुलींनो, किती उत्तम तुमचे वडील आहेत. या त्यांच्या श्रमाचा तुम्ही त्यांना कधी कसा मोबदला द्याल कोण जाणे. आणि तसंच म्हटलं तर माझ्याही श्रमांचा. या आता आमच्या वयामध्ये रोज नव्या नव्या ओळखी काढीत बसणं आम्हाला काही मोठं सुखावह नसतं. पण तुमच्या करता आम्ही काय वाटेल ते श्रम करायला सदा तयार असतो बरं. माझ्या लाडके सुंदरे, तू जरी या तिघींच्याहून लहान आहेस तरी तुझ्याकडे सुद्धा भाऊसाहेबांचं लक्ष जाईल बरं. सुंदरी म्हणाली, अलबत्त, मी जरी त्यांच्याहून लहान आहे तरी दिसायला मीच मोठी दिसते. त्या दिवशी बाकीचा वेळ त्या बायांनी कल्पना करण्यात घालवला. भाऊसाहेब आपल्या घरी परत भेटीला केव्हा येतील व त्यानंतर त्यांना आपल्या घरी मेजवानीला कधी बोलवावे. आनंदरावांपासून आणखी काही विचारून घ्यावे असे अर्थातच त्यांच्या मनात फार होते. पण ते मुळी तेथून निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी सीताबाईंनी आपल्या 5 मुलींच्या बरोबर आनंदरावांना भाऊसाहेबांविषयी माहिती काढण्याच्या हेतूने अनेक प्रश्न विचारले. पण समाधान होण्यासारखे असे काहीच उत्तर त्यांच्याकडून त्यांना मिळाले नाही. त्यांनी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले, स्पष्ट प्रश्न विचारले, प्रत्यक्ष माहिती विचारली, धूर्ततेने अनेक कल्पना लढवून पाहिल्या अथवा दुरून दुरून तर्क बांधून पाहिले. पण आनंदराव कसले खमंग, त्यांनी दाद म्हणून लागू दिली नाही. म्हणून केवळ नाईलाजास्तव त्यांची शेजारीण रावबहादुरींबाईंनी जी शिळी माहिती सांगितली ती वरच त्यांना कसेबसे तात्पुरते समाधान मानून घ्यावे लागले. रावबहादुरींबाईंनी सांगितलेली बातमी मात्र फारच पसंत होती. रावबहादूर तर भाऊसाहेबांवर अगदी खुश होऊन आले. भाऊसाहेब अगदी तरुण, गोरे बुरके, विलक्षण सुस्वरूप व अत्यंत मनमिळाऊ असे होते. त्यांना माणसांची भारी हौस, इतकी की या गावात एखादा क्लब आहे की नाही असे त्यांनी होऊन विचारले. व आहे असे कळताच त्यांना फार समाधान वाटले. इतकेच नाही तर लवकरच वार्षिक संमेलन होणार आहे असे समजताच त्या संमेलनाच्या पूर्वीच क्लबच्या मंडळीत सामील होण्याची त्यांनी आपली इच्छा दर्शवली. याहून आणखी गोड बातमी सध्या काय असू शकणार. माणसात मिळून मिसळून राहण्याची इच्छा असली म्हणजे बरेच काम झाल्यासारखे होय. केव्हा एकदा संमेलनाचा दिवस उगवतो असे सीताबाईला झाले. सीताबाई आपल्या मनात गोडशा कल्पना करू लागल्या. माझी जर एक मुलगी आनंदभुवनात पडली व बाकीच्या तसल्याच ठिकाणी पडल्या तर मग माझ्या बहुतेक इच्छा पुऱ्या झाल्यासारख्या होती असे त्यांनी स्पष्ट उद्गार सुद्धा काढून दाखवले. थोड्याच दिवसांनी भाऊसाहेब आनंदरावांच्या घरी परत भेटीला आले व सुमारे 10 मिनिटे ते लायब्ररीच्या खोलीत आनंदरावांशी बोलत राहिले. त्यांना फार आशा होती की आनंदरावांच्या तरुण मुली आपल्या नजरेस पडतील, कारण इतके दिवसात त्यांच्या स्वरूपाची वगैरे बातमी त्यांच्या कानी गेलीच होती. पण त्यांना फक्त आनंदरावच दृष्टीस पडले. बायांचे मात्र थोडेसे पाऊल पुढे पडले, कारण त्यांना एका वरच्या खिडकीतून एवढे तरी दिसले की भाऊसाहेबांच्या अंगात पारव्या रंगाचा कोट होता व ते तेल्या रंगाच्या अरबी घोड्यावर बसून आले होते. आता आपल्या घरी भाऊसाहेबांना मेजवानीला कधी बोलवावे, काय निमित्ताने बोलवावे, जेवणाचा भेद काय करावा, अशा विचारात सीताबाई व मुली अगदी दंग होऊन गेल्या होत्या. व आता नक्की भेद करणार तो सारजाबाईंनी बातमी आणली की ते कालच मुंबईला गेले सुद्धा आणि 7-8 दिवस तिकडेच राहायचे आहेत. सीताबाई फारच खट्टू झाल्या. हे काय बाई, नुकते कुठे आले नाहीत तो इतक्यात कसलं काम निघालं बाई मुंबईला? आणि इथे चांगलं स्थिर राहावं ते असे उठल्या सुटल्या मुंबई पुण्याला हे पळू लागले तर कसं व्हावं बाई? अशा विवंचनेत काही दिवस गेल्यावर थोडीशी समाधानकारक बातमी उठली की ते मुंबईहून आपल्या माणसांना आणायला गेले असतील. आणि पुढे लवकरच बातमी पक्की झाली की संमेलनाच्या आदल्या दिवशी ते खास परत येत आहेत. तेव्हा कुठे सीताबाईंचा जीव खाली पडला.